माझे नाव संजनी जंपावार. माझ्या गावाचे नाव कोदळी. माझा प्रश्न असा आहे की MC मध्ये पोट दुखत असल्यावर काय करावे? दवाखान्यात जायला पैसे नाहीत. प्रत्येक वेळेत दवाखान्याला जायला परवडत नाही तर घरगुती काय उपाय आहे का?